ऐसे ही जैसे दुनिया में सुबह शाम कायम है, वैसे ही दुनिया में होने वाले फ्रॉड्स भी उसके साथ साथ कायम है।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। वर्ल्ड कंज्युमर डे म्हणजे जागतिक ग्राहक दिवस आपण साजरा करतोय। मी तुम्हाला विचारलं होतं की शॉपिंग वगैरे करताना तुमच्या सोबत कधी काही फ्रॉड झालाय का, आणि मग नंतर जेव्हा फ्रॉड उघडकीस आला तेव्हा मग तुम्ही त्याच्या अगेन्स्ट काही ऍक्शन घेतलीय का, याच्यावरती मला एक कॉल आता आला होता।
हॅलो, मी प्रमिता बोलतीये।
हाय प्रमिता, केली का मग ऑनलाईन शॉपिंग कधी?
हो, मी बऱ्याचदा ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे आणि त्यात मला असं फ्रॉड झालेला आहे माझ्या सोबत ऑनलाईन साईट वरून।
किती रुपये लगंडले होते?
मी असंच 1000-1200 लगंडवले।
अच्छा, मग काय केलं, जे काय तुझ्या सोबत झालं होतं त्याच्यानंतर तू काही ऍक्शन वगैरे घेतली का त्याच्या अगेन्स्ट?
एवढी मोठी अगेन्स्ट ऍक्शन नाही घेतली, फक्त मी त्या साईडला मेल केला। मेल केल्यानंतर तिकडून मला काहीच रिस्पॉन्स वगैरे काहीच भेटला नाही, सो मग सोड झालं। मग आता तिथून काही रिस्पॉन्स भेटलाच नाही। अशा प्रकारे मी ऑनलाईन शॉपिंग मध्ये, आणि ती साईट पण आय थिंक फेकच होती म्हणून काही करताच आलं नाही।
तुला माहिती आहे का की असं कंझ्युमर कोर्ट एक असतं जिकडे आपल्या ग्राहकांच्या तक्रारी वगैरे सॉल्व्ह केल्या जातात, काही आयडिया आहे का याच्याबाबत?
नाही, मला तर काही आयडिया नाहीये।
असंच होतं ना आपल्या बाबतीत सुद्धा, म्हणजे आपल्याला माहितच नसतं की आपली जी तक्रार आहे ती आपण करू शकतो आणि आपलं जे काही आपण फ्रॉडमध्ये फसलो गेलेलो आहोत ना ते सुद्धा गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात, पण उगाचच कशाला त्या फंद्यात पडायचं, म्हणून बरेचसे लोक त्या फंद्यात पडतच नाहीत। तुमच्यासोबत असं काही झालंय का की तुम्ही एखादी शॉपिंग वगैरे केली आणि त्याच्यामध्ये तुम्ही फसला गेलात, पण आता मग कशाला उगाच त्याच्यावरती काही करायचं, म्हणून मग तुम्ही त्याच्या अगेन्स्ट काही ऍक्शनच घेतली नाही, असं काही झालं असेल किस्सा तुमच्यासोबत तर सांगा मला। कॉल करा 9607007935 वर। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।